शेजारणीनं बरं नाही केलं गं बया मला पंढरीला नेलं गं बया पंढरीची वाटले अवघड काय सांगू जीवाची परवण चालता चालता माझ्या पायाला आलं फाड
केवढं फाड आलं
एक एक सुपारी एवढा म्हणूनच म्हणती
काय म्हणती
शेजारणीनं बरं नाही केलं गं बया आणि मला पंढरीला नेलं गं बया पंढरीच्या वाट गळ्यामंदी माळ हातात टाळ आरडून आरडून उठलं माझं कपाळ
मग थोडं मीट नाही तर सूट उघडून कपाळावर थापायचं
त्याने कुठे कपाळ टाळताय म्हणूनच म्हणती
काय म्हणती
ह्यांना तुवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं गं बया आणि मला पंढरीला नेलं गं बया पंढरीच्या वाट मी धरीला उपास धरीला उपास नाही घेतला घास
अगं मग फराळ बिराळ करायचा
अगं ही निर्जळ एकादस वर्षात एकदा येती ह्यात काय खायचं नसतं पण मी 1 किलोमीटर तळ खाल्ली काय मेला ताप माझ्या जीवास पोटात कावळवळ नाही लागलं
इतकं खाऊन पी
अगं म्हणूनच म्हणती या
काय म्हणती
शेजारणीनं बरं नाही केलं गं बया मला पंढरीला नेलं गं बया पंढरीच्या वाट सोवळ ओवळ
म्हणजे
अगं शिवता शिवत झाली की आंघोळ शिवता शिवत झाली की आंघोळ दिवसात न तिन्दा तिन्दा केली आंघोळ तरी नाही गेला अंतरीचा खळमळ
थोडा 5-1 साबण घ्यायचा खसा खसा अंगा लावायचा म्हणजे सगळा मळ गेला
साबणा कुठं मन धुतो का अगं म्हणूनच म्हणती
काय म्हणती
यांना तुवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं गं बया मला पंढरीला नेलं गं बया एका जनार्दनी पंढरीची वारी वारीनं केली तारांबळ भारी
काय तारांबळ
बया केवढी तारांबळ आंघोळ करायची तारांबळ लाईन लावायची तारांबळ दर्शनाची तारांबळ माझ्या घरी केवढी पेंबळ
पेंबळ
हो माझी मस्त मायाशा पाणावती का रेडकाला पाहून देत असेल का हले हल्या तुप हरिडोक
अहो आत्या बाई ही पंढरपूर आहे पंढरपूर आपलं घर नव बरं का
आणि म्हणूनच म्हणते
काय म्हणते
ह्या तुवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं गं बया आणि मला पंढरीला नेलं गं बया